प्रकरण 43, गुणातून गुण वाढवणारा ईश्वर. विश्वाकडे सहज जरी पाहिलं तरी असं दिसून येतं की त्यात गुण भरलेले आहेत. तेही दोन प्रकारचे दिसतात, आंतरिक आणि बाह्य. बाह्य देखील रंगानी आणि आकारानी. कधी लक्ष वेधून न घेणारे गवताचं पान जरी घेतलं तरी त्याचा हिरवा रंग दिसणारच. तसंच लांबट आणि चपटा पानाचा आकारही दिसणार. वृक्ष घ्या, दगड घ्या, माणूस घ्या किंवा अगदी शुद्ध स्वच्छ पाणी घ्या, प्रत्येकाला कुठला तरी रंग तथा आकार आहेच. रंग आणि आकाराबरोबरच प्रत्येकाला वास आणि चव हेही गुणधर्म चिकटलेले असतात. हा तर बाह्य भाग झाला. याचेच बरोबर प्रत्येकाच्या बाबतीत आंतरभागही असतो. गवत, वृक्ष, दगड, माणूस वा पाणी तथा इतर प्रत्येक वस्तू आंतरिक गुणांनीही भरलेली असते. शीत असेल, उष्ण असेल किंवा समशीतोष्ण असेल, आंतर आणि बाह्य अशा दोन्ही गुणांच्या दृष्टीने अगदीच वरवरचा असा भाग झाला. परंतु यातही सखोल असे गुण असतात. तेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करीतच राहतात. ती प्रत्येक व्यक्तीला जाणवते आणि तीनपणाने जाणवते. एकच वस्तू सुखद असते किंवा दुःखदही असते. कडुनिंब हा चवीने कडू परंतु औषधी म्हणून अमृता समान आहे. आपण खातो ते अन्नपदार्थ पोषक असतात, चविष्ट असतात आणि विकारही निर्माण करतात. पितो ते पाणी तृप्ती देणारे असते, आवश्यक म्हणून असते आणि रोगाला निमंत्रण देणारेही असते. वाहणारा वारा जगवतो, शुद्ध करतो, तसंच विनाशही करतो. हे सर्व उदाहरणादाखल झालं. प्रत्यक्षातही प्रत्येक वस्तू अशीच आहे. या गुणानुसारच त्याची अनुकूलता वा प्रतिकूलता जाणून त्यांना ग्राह्य वा त्याज्य ठरवितो. जे ग्राह्य आहे त्याला सत्वगुण म्हणतात. म्हणजे एकाच वस्तूत काही ग्राह्य आहे तसंच काही त्याज्य आहे. ग्राह्य अर्थात सत्वगुणी हे घेणेच आवश्यक आहे, कारण त्यावरच पोषण होत असतं. परंतु जे त्याज्य आहे तेही सर्वस्वी त्याज्य असत नाही. त्यातही दोन भाग असतात, एकाला रजोगुण म्हणतात आणि दुसऱ्याला तमोगुण म्हणतात. सत्ता, पदवी, मोठेपणा, शूरत्व इत्यादी रजोगुणात येतात. म्हणजे त्याचीही गरज आहे, अर्थात त्याचा एक दोष आहे, तो म्हणजे माणसाचा दंभ, उन्माद आणि अहंकार वाढवतो. तिथे जर मर्यादा घालता आली तर रजोगुणही त्याज्य ठरत नाही. तिसरा गुण तमोगुण, हा मात्र माणसाला हीन बनवतो. दुष्ट, मत्सरी, कपटी, आळशी, बिभत्स इत्यादी अवगुणांनी अलंकृत करून माणसाचा विनाश घडवून आणतो. तो मात्र समूळ त्याग करणे श्रेयस्कर. प्रत्येक वस्तू तीन गुण असतात आणि आपल्यातही ते तीन गुण आहेत. त्यातही मौज अशी की प्रथम आणि प्रभावी तमोगुणच असतो. त्यातून रजोगुण वाढतो आणि दोन्हीतून सत्वगुणाचा विकास होतो. झाड चिखलात अंकुरित होतं, तो तमोगुण पुढे रजोगुणात्मक डौलदार आकार घेतं. त्यालाच रसरशीत गोड फळे येतात, तो सत्वगुण. आपलंही असंच नाही का? रक्त, मांस, रज आणि रेत याच्या बिभत्स मिश्रणातून जन्माला येणारा देह हा मूर्तिमंत तमोगुणच नव्हे काय? बालपणी आवडही घाणीचीच असते. थोडं मोठं झाल्यावर कामक्रोधाच्या उर्मीतून तमोगुणच प्रधान आणि प्रभावी असतो. पुढे आपण मोठे व्हावे, चांगले व्हावे असं वाटू लागतं, तो रजोगुण. तमोगुणातून रजोगुणांची वाढ करणारा कोण? अंतर्मुख झालो की उत्तर मिळू लागतं. आपलीच आंतरिक शक्ती विचारधारा प्रगट करते, त्यातूनच मोठे व्हावे, कार्यक्षम व्हावे, सत्ताधारी व्हावं असं वाटतं ना. ती शक्ती हाच आपल्या हृदयीचा ईश्वर नव्हे काय? तोच पुढे जाणीव देतो की मी स्वच्छ असावे, शुद्ध असावे, निर्मळ असावे आणि पवित्र असावे. ईश्वर म्हणजे दिव्यत्व, तोच दिव्यत्वाची धारणा देतो, अनंत सात्विक गुणांनी युक्त करतो आणि आपल्यासारखाच महान करून सोडतो. सोहम हंसः.